आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सबका साथ सबका विकास जनमानसाची आकांक्षा पूर्ती वेबिनारमध्ये पंतप्रधानांचं आज संबोधन. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सभापती ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर आज चर्चा. साडेतीन वर्षांहून अधिक काळानंतर तेलाच्या किमतीनं पहिल्यांदाच ओलांडला प्रतिपिंप 100 डॉलर्सचा टप्पा. आणि टी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाची सलग दुसऱ्यांदा विश्वकरंडकाला गवसणी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अर्थसंकल्पोत्तर सबका साथ सबका विकास जनमानसाची आकांक्षापूर्ती या विषयावरील वेबिनारला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करणार आहेत. या विषय सूत्रांतर्गत शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य आणि आयुष, पर्यटन आणि आदरातिथ्य यांसारख्या क्षेत्रांशी निगडीत विविध सत्रांचं आयोजन होईल. शिक्षण ते रोजगाराचे मार्ग, अॅनिमेशन विकास, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स, ईशान्येकडील राज्यांमधील बौद्ध परंपरा आणि वारसा, पर्यटन यांसारख्या उपक्रमांवर चर्चा होणार आहे. अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमुळे केंद्र सरकार, उद्योग आणि क्षेत्रतज्ञ यांच्यादरम्यान अर्थसंकल्पात नमूद केलेल्या धोरणात्मक दृष्टिकोनाचे कृतीयोग्य धोरणांमध्ये रुपांतर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होणार असून ते 2 एप्रिलपर्यंत सुरु राहील. लोकसभेत आज सभापती ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. काँग्रेस सदस्य मोहम्मद जावेद, के सुरेश आणि मल्लू रवी हा ठराव मांडतील. अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची मागणी करणारा अविश्वास प्रस्ताव विरोधी पक्षांनी लोकसभेच्या महासचिवांना सादर केला होता. लोकसभेत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आखाती प्रदेशातील परिस्थितीबाबत निवेदन सादर करणार आहेत, तर राज्यसभेत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा होणार आहे. दिल्लीत आज युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. विकसित भारत 2047 या दृष्टिकोनासह युवा सहभाग वाढवण्यासाठी मेरा युवा भारत माय भारत या संकल्पनेच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. राष्ट्रीय राजधानीतील 35 महाविद्यालयांतील 10,000 विद्यार्थी यामध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. तरुण नागरिकांना देशाच्या विकास प्रवासाशी जोडून घेणं आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या भूमिकेला प्रोत्साहन देण्यासाठी परस्पर संवाद सत्र आणि उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. विकसित भारत युवा नेतृत्व उपक्रमातील सादरकर्ते आणि विकसित भारत तरुण संसदेचे विजेते यांच्यासह तरुण आदर्श नेतृत्व देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पश्चिम बंगाल भेटीदरम्यान तृणमूल काँग्रेस सरकारकडून शिष्टाचाराचं पालन न केल्याबद्दल आणि काल राज्यातल्या आंतरराष्ट्रीय संताल परिषदेच्या ठिकाणामध्ये अचानक बदल केल्याबद्दल भाजपनं टीएमसी सरकारवर टीका केली आहे. दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी याचा निषेध करत संविधान संकटात असल्याचा आरोप करणाऱ्या टीएमसीनं आपल्या वर्तणुकीतून देशाच्या सर्वोच्च संवैधानिक अधिकार प्राप्त व्यक्तीच्या अधिकाराचा अनादर केला असल्याची जोरदार टीका केली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्वेतील तेल उत्पादन आणि तेल वाहतुकीवर अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर 3.5 वर्षांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच तेलाच्या किमतीनं 100 डॉलर्स प्रतिपिंप हा टप्पा ओलांडला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत होणाऱ्या तेल वाहतुकीवर या संघर्षाचा विपरीत परिणाम झाला आहे. सौदी अरेबिया, कुवेत, इराक, कतार, बहरीन, संयुक्त अरब अमिराती आणि इराणमधून तेल आणि वायू निर्यातीसाठी ही सामुद्रधुनी महत्वाचा मार्ग आहे. दरम्यान इराणची आण्विक क्षमता नष्ट झाल्यानंतर तेलाच्या किमती झपाट्यानं कमी होतील. अमेरिकेची तसंच जागतिक सुरक्षा आणि शांततेसाठी तेलाच्या किमतीतील वाढ ही एक लहानशी किंमत आपण मोजत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये विमान वाहतूक सेवांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांनी नव्या उड्डाण वेळांवर तसंच संबंधित विमान कंपन्यांनी या संदर्भात सामायिक केलेल्या संपर्क तपशीलांकडे लक्ष द्यावं असं आवाहन नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं केलं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय आखाती प्रदेशातील हवाई उड्डाण उड्डाणांवर परिणाम करणाऱ्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनामध्ये भारतीय विमान कंपन्या आज 50 उड्डाणांचं नियोजन करणार आहेत. शनिवारी आणि रविवारी देखील भारतीय विमान कंपन्यांनी अतिरिक्त विमान उड्डाणं चालवली होती. या सर्व परिस्थितीत सर्व तिकिटांचे दर वाजवी राहतील याची खात्री करण्यासाठीही विमान भाड्याचं निरीक्षण करण्यात येत असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. इराणनं आयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर देशाच्या नव्या सर्वोच्च नेत्याची निवड केली आहे. मोजताफा खामेनी हे आपल्या वडिलांची जागा घेणार आहेत. अमेरिका इस्रायल संयुक्त हल्ल्यात आयातुल्ला खामेनी यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. दरम्यान इस्रायलनं इराणच्या कोणत्याही उत्तराधिकाऱ्याला लक्ष्य करण्यात येईल अशी धमकी दिली आहे. त्याचवेळी कालही संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबुधाबीला लक्ष्य करणारे इराणी हल्ले सुरुच होते, तर रात्री उशिरा इस्रायलनं पुन्हा हल्ले केले. नागरी वस्ती असलेल्या भागातून तेहरान ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत असल्यानं त्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात असल्यानं इराणी नागरिकांनी घरातच थांबावं असं आवाहन अमेरिकन संरक्षण दलानं केलं आहे. नेपाळमध्ये काल झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षानं 165 जागांपैकी 122 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे पक्षाचे बालेंद्र शाह नेपाळचे पुढचे पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगानं आतापर्यंत 165 जागांपैकी 159 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. मतमोजणी अद्याप सुरू आहे. गेल्या शनिवारी 35 वर्षीय शाह यांनी सीपीएन यूएमएलचे अध्यक्ष आणि 4 वेळा पंतप्रधान राहिलेले केपी शर्मा ओली यांचा सुमारे 50,000 मतांनी पराभव केला होता. ऊर्जा क्षेत्रातील जागतिक बाजारात स्थिरता राखण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन जागतिक स्तरावरील तेल उत्पादक कंपन्या, ग्राहक आणि शुद्धीकरणासोबत काम करत आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे राजस्व मंत्री स्कॉट बेसंट यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. पश्चिम आशियातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर तेल पुरवठा साखळी विस्कळीत होऊ नये यासाठी हा संवाद एक सामुदायिक प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. ऑल इंडिया इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनला पुरुष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम फेरीत त्याला लिन चुन यीकडून सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. टी20 विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातील धुरंधरांनी न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालत इतिहास रचला आहे. या विश्वविजेतेपदाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सचिन तेंडुलकर यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
Winning the ICC T20 World Cup for the second time, ladies and gentlemen, Surya Kumar Yadav and Team India.
न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचल सँटनर यानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संजू सॅमसनच्या 89, अभिषेक शर्माच्या 52 आणि ईशान किशनच्या 54 धावांच्या तसंच शेवटच्या षटकात शिवम दुबेनं 8 चेंडूत 26 धावांचा दिलेला तडाखा या जोरावर भारताने 255 धावांचा डोंगर उभा केला. या स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम सामन्यात 250 जास्त धावा भारतीय संघानं केल्या. या धावसंख्येचा पाठला करताना टीम सॅफर्डच्या 26 चेंडूतील 52 आणि मिचेल सँटनरच्या 35 चेंडूतील 43 धावांची खेळी वगळता एकाही न्यूझीलंडच्या फलंदाजाला भारतीय गोलंदाजासमोर तग धरता आला नाही आणि न्यूझीलंडचा संघ 19व्या षटकात 159 धावांवर आटोपला. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक 4 तर अक्षर पटेलनं 3 तर हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मानं प्रत्येकी 1 बळी घेतला. जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर संजू सॅमसनला मालिकावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पुण्याहून प्रशांत जाधव.
आता शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सबका साथ सबका विकास जनमानसाची आकांक्षापूर्ती वेबिनारमध्ये पंतप्रधानांचं आज संबोधन. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सभापती ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर आज चर्चा. 3.5 वर्षांहून अधिक काळानंतर तेलाच्या किमतीनं पहिल्यांदाच ओलांडला प्रतिपिंप 100 डॉलर्सचा टप्पा. आणि टी20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाची सलग दुसऱ्यांदा विश्वकरंडकाला गवसणी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.